केली केले तुमची बाद
लबडा तो महाराज तुम्ही
लबड
नाहीतर काय पडले तीन आणि सांगताय चार
आता किती पडले असेल तुला काय गरज आहे त्याला कोण आहे ही गोमाशी
गोमाशी नाही महाराज
मग
ती माझी दासी आहे पद्मिनी
पद्मिनी हो कोल्हापुरी बाय हो माझी आई हे मावशी तू जा ना हे दमल्यावर मग तू ये चल जा
सांभाळा महाराज मी आले
या
आले बघा
या अंगावर या आम्ही घेतो या
एक दोन तीन तीन एक दोन तीन तुमची बात केली की नाही महाराज
बात करण्याचं काम आहे तुम्ही म्हणजे एकदम यश यश यश
महाराजांचा जय जयकार असो
चुप रे आता हे आलं अहो तुम्हाला काय येळ काळ आहे का नाही दुपारची वेळ आहे कोण खेळतो कोण लोळतो कोण चोळतो भाषण आपल्या आतमध्ये येत आहे अरे हा राजवाडा आहे का कोणवाडा आहे
नाही महाराजांच्या खेळात व्यत्यय आणला माफी असावी
माफी नाही तुम्हाला जोडीने मारलं पाहिजे तुम्हाला लाथ मारायची आणि पुन्हा वरण सॉरी म्हणायची घेतली जाते ही बोला लवकर काय येते
या चौघांनी चौकातल्या शास्त्रीबांच्या घरातली पाच माणसं मारली
वरदानजी मला हजार डाव सांगितले की आमच्या राज्यामध्ये मारली या शब्दाला बंदी नाही नाही बोलून जाता तुम्ही आणि तरा सुचतो आपल्या दोघाला हो
मग मारलेला पर्यायी शब्द सुचवावा महाराज
असं म्हणा खराब केलं म्हणा ठार केलं म्हणा जीव घेतला म्हणा वसागलं म्हणा हे जमत नसल तर सरळ मर्डर केली म्हणा ना मर्डर
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 बर या चौघांनी पाच मर्डरी केल्या
हा आता सहावी आमची करा आणि सातवी तुमची करून घ्या या आईला पडदा नाही का बारदा नाही या सगळ्या गाढवाना इथं आणलं कशाला आमच्या समोर
मग आम्ही काय करावं
त्याला शास्त्री बोधच्या दारासमोर उभं करा आणि मुंडकी साठवून टाका आणि सगळी मुंडकी इथं दाखवायला घेऊन या आमच्या समोर या जागेवर
पण महाराजांनी यांचं कवळं वय लक्षात घेता
कवळं वय त्या मायला मी या कवळ्या वयात शान बरी खात नाहीत नेमकं बिर्याणी बैदामेट बरी खात्यात काय हो
मग निदान यांच्यावर खटला तरी
बरावा म्हणजे तुरुंगात ठेवावं वकील द्यावा त्याला तीन तीन टाइम पोसावं आणि हा सगळा खर्च कुठून तर जनतेच्या पैशातून हो दहा तुरुंग हो म्हटलं तर हे बघा ज्या राज्याला पुढे यायचं असेल त्याने या असल्या फालतू लोकांकरता येळ आणि पैसा बरबाद करता नसतो याला तुरुंगात नाही घालायचं याला गोळ्या घाला गोळ्या आणि ठार करा
महाराज
खामोश चले जाओ हुकुम की तामिळ हो